यिर्मयाह अध्याय 12. परमेश्वर मी तुझ्याकडे वादविवाद घेऊन येतो, तू नीतिमान ठरतोस. मी निश्चितपणे माझ्या तक्रारीचे कारण तुला सांगितले पाहिजे. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? सर्व जे अविश्वासू लोक ते यशस्वी आहेत. तू त्यांना लावले आणि ते मुळावले, ते वाढतात आणि फळे देतात. तू त्यांच्या मुखात त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्या मनापासून तू फार दूर आहेस. पण परमेश्वरा, तू मला जाणतोस, तू मला पाहतोस आणि माझ्या मनाला पारखतोस. कत्तर करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना तयार कर. किती काळ राष्ट्र शोक करणार आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल. त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाईमुळे पशु व पक्षी मरून गेले आहेत, कारण ते लोक म्हणाले, आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही. कारण तू यिर्मयाह पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्याबरोबर तू कसा धावशील? जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस, तर यार्दन नदी किनारी वाढणाऱ्या काटेरी झुडपात तू काय करशील? कारण तुझे भाऊबंद आणि तुझ्याच वडिलाच्या घराण्याने तुझ्या विरुद्ध विश्वासघात केला आहे आणि तुझ्या विरुद्ध आवाज उठवत आहे. जरी ते तुझ्या मित्रासारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. मी माझे घर सोडले आहे, मी माझे वतन टाकले आहे, मी माझे प्रिय लोक तिच्या वैऱ्यांच्या हाती दिले आहे. माझे स्वतःचे वतन मला जंगलातील सिंहाप्रमाणे झाले आहे. तिने आपला आवाज माझ्याविरुद्ध केला, म्हणून मी तिचा त्रेष केला आहे. माझे वतन मला तरस आहे आणि पक्षी तिच्या भोवती घिरट्या घालत आहेत. जा आणि भूमीवरील सर्व जिवंत प्राण्यांना गोळा करा आणि त्यांना खाऊन टाकावे म्हणून त्यास आण. पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळांचा नाश केला आहे. त्यांनी माझ्या वाटा पायदळी तुडवले आहेत. त्यांनी माझा आनंददायक भाग वैरान व वाळवंट पालवटवला आहे. त्यांनी तिला उजाड केले आहे. मी तिच्याकरता शोक करत आहे, ती उजाड झाली आहे. सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे, कारण कोणी हे मनावर घेत नाही. नाश करणारे सर्व वाळवंटातील त्या उजाड ठिकाणून आले आहेत, कारण परमेश्वरची तलवार एका सीमेपासून देशाच्या दुसऱ्या सीमेपर्यंत खाऊन टाकीत आहे. कोणत्याही जिवंत प्राण्यासाठी देशात सुरक्षता नाही. त्यांनी गहू पेरला, पण काटेरी झाडांची कापणी केली. त्यांनी दमेपर्यंत कष्ट केले, पण काही मिळवले नाही. परमेश्वराच्या कोपामुळे ते त्यांच्या पिकाबाबत लज्जित होतील. परमेश्वर माझ्या सर्व शेजाऱ्याविरुद्ध असे म्हणतो, जे वतन मी आपल्या इस्रायल लोकास वतन म्हणून दिले, त्यास जे दुष्ट शेजारी हात लावतात, पहा, त्यांना मी त्यांच्या भूमीतून उपटून काढीन आणि त्यांच्यामधून यहुदाचे घराणे उपटून काढीन. पण अशा रीतीने त्यांना उपटून काढल्यानंतर असे होईल की परतून त्यांच्यावर दया करीन आणि मी प्रत्येकाला त्यांच्या वतनास आणि प्रत्येकाला त्यांच्या देशात परत आणीन. असे होईल की जशी त्यांना माझ्या लोकास बालमूर्तीची शपथ व्हायला शिकवली, तशी परमेश्वर जिवंत आहे अशी माझ्या नावाची शपथ व्हायला जर ते माझ्या लोकांचे मार्ग मन लावून शिकतील, तर ते माझ्या लोकांमध्ये बांधण्यात येतील. पण जर कोणी ऐकत नाही, तर ते राष्ट्र मी समूळ उपटून टाकीन आणि ते नष्ट करीन, परमेश्वर असे म्हणतो.